الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وآله آل الله أما بعد قال علي عليه الصلاة والسلام العلم سلطان من وجده سال به ومن لم يجده سيل عليه ایک دو گرجی صلوات پڑھو محمد و آل محمد پانچ ہن گال بول جی ابتدا مولا علی علیہ الصلوۃ والسلام جی ایک بابرکت کلام سان کرن جی کوشش کی مولا فرمائن تھا تا العلم سلطان علم بادشاہ علم سلطان یعنی دنیا تے جن شے جو تسلط آ وہ بنیادی طور تے تسلط اصل میں علم جو آ علم جو سجی دنیا تے حاوی آ وہ پانا فرمائن تھا تا من وجدہو جن علم حاصل کیو سال بھی وہ ان جے ذریعے بین تے حاوی تھی ویندو جن علم حاصل کیو وہ ان علم جے ذریعے بین تے حاوی تھی ویندو من لم یجد ہو جن ان علم جو حصہ نہ پاتو علم نہ حاصل کیو سیل علی ان تے بیا حاوی تھی ویندا علم جو کو سجی دنیا تے سپر پاور علم جو کو قومن جی تقدیر مٹائے سکے تو زوال ماں کمال کمال ماں زوال اگر کہیں قوم کے حاصل تھی سکے تو ان جو بنیادی فیکٹر علم یو علم تڈہیں صحیح نمونے سے حاصل تھو جدیں ان جو نظام سسٹم صحیح ہوجائے بغیر سسٹم کے علم حاصل کرن کچھ ہتاں کچھ ہتاں جی اصا عموماً مطالعہ کرا ہوں کہ علم جو بے ترتیب علم کدیں کدیں فائدے کے بجائے نقصان دے تو انسان میں تکبر اچی تو وجے تو موٹ کچھ ہے جدیں تو اتس کو سمجھے تو میں سمجھا تو جدیں تو سمجھے کون تو اصل پو ان بنیاد تے چاہے تو دنیا ان کے سمجھ کے مطابق ہلے جدیں تو دنیا ہمیشہ علم کے مطابق ہلندی کہیں فرد کے سمجھ کے مطابق نہ ہلندی سسٹم نظام اساں وٹ جو ہلے تو ان حوالے سے اواں خدمت میں عرض کرندس ان جو کہ کمیوں ہی کوتاہیوں ہیں مختصر گال ان کرے تو جی مناسب تو یہ ہو تو اساں نماز جو وقفو کیوں ہاں لیکن دوست چون تھا تو بعد میں بجلی کو نہ ہوندی بجلی نہ ہوندی تو اساں نہ کو ایک بے کے ڈسی سکنداسے نہ کو گالائے سکنداسے ان کرے آہے تو غیر مناسب لیکن بہرحال گال کرنی ہے ان وقت اساں وٹ جو نظام ہلے تو ان کے ان ایجوکیشن کے ٹرمس ٹیکنالوجی کے حوالے سے گال بول کرنا جو کو فائدہ کون ہے نارمل بولی میں عمومی بولی میں ان کے سمجھانے کی کوشش کریں تو سمجھایا بھی ان حوالے سے تو جو کچھ اساں وٹ نظام ہلے تو ان جو آؤٹ پٹ ہے نتیجو ہے اساں ان نظام کے پرکھوں تھا نتیجے کے ذریعے نتیجو تھو نکرے ان نظام میں ان نظام کے کتابن میں چاہے ان نظام جا جے کے مقاصد لکھل ہوجن قلم طور تہانے پرنٹر کے ان ریبن طور لیکن اساں جدیں ہتان کے ادارن کے ڈسوں تھا تو ان جو صرف صرف ب مقصد نظر تھا اچن تعلیمی ادارن جا چاہے تہاں پرائیویٹ ادارن میں ہائیسٹ ادارو ڈسو بنیادی طور ان جا ب مقصد ہیں نمبر ایک چاہن تھا تا انن کے بولی چنگے نمونے سے اچے خاص طور تے وری ان میں انگلش بولی تے زور ان میں کوئی شک کونے تو بولی اہم پر بولی سمجھن سمجھائن جو ذریعہ پانچ سمجھ لفظ کے ذریعے بے تائیں پہنچایا بیو اگر تہاں کے سمجھائی تو لفظ استعمال کرو ان کرے بولی سمجھن سمجھائن میں बुनियादी किरदार इन जो हिकड़ो जोर इन बोलिए ते आ नंबर बियो जो जोर आ है वो कॉन्फिडेंस ते आ एतमाद ते शागिर्द गलाए तो एतमाद से गलाए अगर सिंधी में चजे तो भले कूड़ भी गलाए लेकिन पैर खोड़े गलाए एतमाद से गलाएं यो जो है वो शर्त है। ये ब शून अज के तालिब इल्म के मिलन थूं इदारन मां बोली मिले थी ए जो सुठा इदारा हैं इन हवाले से बोली सुठे नमूने से सिखारन था बार जैसे निकरे तो जैसे सिंधी में चवन इंग्लिश फरफर गाले तो बोली भली अस नंबर ब एतमाद अस कॉन्फिडेंस अस कॉन्फिडेंस से गाले तो गोठ जो एकड़ो शागिर्द जैसे बुनियादी तौर पर अस कॉन्फिडेंस ना है लेकिन अगर अड़े तालीमी इदारे में हलो वे तो वो कॉन्फिडेंस हासिल करे बाहर निकरे तो एतमाद से गाले तो पांजे पैरन ते बिही गाले तो ब शयूं हैं जिके असांजे तालीमी इदारन में मिलन थी बुनियादी तौर से इन का अलावा तहां के नजर न इंदो इन बिन्हीं हवालन से थोड़ी गाल बोल क्या नतीजो कढ़ूँ तो असांके कड़े किस्म जहाँ मानू मिलन था बोली बुनियादी तौर से अगर तुम हकीकत में ऐसो तो बोली सेखारे न थी सकजे हाँ बोली सीखी जरूर वेंदी यो तक शायद जुमलो अजीब लगे तो बोली सेखार भी आई को बोली सीख भी जरूर आसा तो अस इदारो जिम्मेदारी तो खड़े तो अस बोली सेखारींदे जैसे तो यो मुमकिन ही को तेज कर शागिर्द उमूमन अस बोली ना सीखन पुराने दौर में अगर तुम ऐसो जो बोली जो तरीकेकार हों अठों पास उनकी सिंधी अदबियत केतरी होंगी अदब का केतरो वाकिफ़ हों बोली का केतरो वाकिफ़ हों अजकल अस इंग्लिश जो अलग केतरा साल पढ़ू था लेकिन सवाए जिंदगी के उन गाल के बयान करण के अदबियत का वाकिफ ही को बोली सेखारी वी सीखी वी अस सेखार से पंज साल अठ साल बार बाहर निकरे तो चंगे नमूने से गाले न तो सके अठ साल बाकायदे रोजानो इन के मुकाबले में एकड़ो सादो अणपढ़ी चो उन वो वे तो मिसाल तौर लंडन वे तो बिन साल में अंग्रेजी गाले तो शुरू कर एतमाद से गाले तो बिन साल में बगैर नज्म तरतीब के उते वो गाल शुरू कई इतने अस अठ साल पढ़ायास रोज नी अचे बुनियाद यो ही तो बोली हमेशा सीख भी आ सेखार भी ना है अस जिम्मेदार बणजी था वह तो सेखारींदे जो बाहर वो इन कें बोली सेखारी सेखारी कें को बुधे तो गाल कोशिश तो करे यानी बोली जो दारोमदार लिसनिंग स्पीकिंग बस लिसनिंग स्पीकिंग असावट जो बुनियाद किताब असावट बुनियाद सिखाने जो बोली जो किताब उस्ताद अचे तो किताब पढ़े तो एक्सरसाइज कराए तो वर्ड लिखाए तो बार जी लिसनिंग थी को स्पीकिंग थी को तेजे करे बोली मुश्किल आज के चंगा इदारा हैं अवान सुन त अगर चंगा इदारो उनमें बाकायदा लैंग्वेज लेब्स थियन थ लैंग्वेज भी लेब थे थी जो केमिस्ट्री की लेब आ फिजिक्स की लेब आ लैंग्वेज लेब्स थियन थी उत उत वेठो वो जो भी इक्विपमेंट है बाकायदा इंग्लिश उन लहजे में बुधे तो लिसनिंग पे वरी वो टॉकिंग अस स्पीकिंग स्पीक जो करे तो उनको रिकॉर्ड थो तो वे सामूँ जो रिकॉर्ड अस थोड़ी देर का बुधे तो वो बुधई हि बुधई फर्क नजर तो अचे वरी बो दफो लिसनिंग स्पीकिंग इो अगर बोली वट हो बोली सिखा जो सीखने जो तरीको तो बोली सीखी वी वरना असां वटि जेको निज़ाम ऐं सिस्टम हले थो, क्लास में किताब बुक बेस्ड इहो ॿोली न सेखारे सघंदो। नंबर ॿ, कोई बि मुल्क अहिड़ो नाहे तरक़ी याफ़्ता जंहिं पंहिंजे मादरी ज़बान छॾे ॿी ॿोली अख़्तियार करे तरक़ी कई हुजे। हिकिड़ो बि तव्हां नालो नथा खणी सघो, अमेरिका, रशिया, बर्तानिया, फ्रांस, फ्रेंच, जर्मनी, हिकिड़ो मुल्क ॿुधायो जेको तरक़ी याफ़्ता हुजे पंहिंजी मादरी ॿोली छॾे, हिकिड़ो बि न आहे। सबबु छा आहे हिनजो? सबबु आसान आहे। इंसान जेको सोचींदो आहे उहो सोचींदो पंहिंजी ॿोलीअ में, जेको मादरी ॿोली अथसि, सोचींदो मादरी ॿोलीअ में, ऐं ॿी ॿोलीअ में एक्सप्रेस थो करे, ॾुखियो थी वियो हिनजे लाइ, ॾुखियो थी वियो। सोचे हिकिड़ी ॿोलीअ में, वरी हुनखे ट्रांसलेट करे ॿी ॿोलीअ में, इंसान जे लाइ ॾुखियो थी वियो हलियो। जॾहिं इंसान जी उहा ॿोली हूंदी जंहिंमें सोचे थो ऐं उहा ई ॿुधाए थो, हिन जे लाइ आसान थी वियो हलियो। इन करे अगरि कंहिं बि मुल्क खे तरक़ी करणी आहे त लाज़मन आहे त इहो साइंस या जेको बि उलूम आहिनि उनखे तर्जुमो कयो वञे पंहिंजी ॿोलीअ में, ऐं पंहिंजे ई ॿोलीअ में उहे उलूम पढ़ाया वञनि। इनजो इहो मतिलबु न आहे त इंग्लिश न पढ़ी वञे। इंग्लिश हिकिड़ी बेन अलाक़ामी ॿोली आहे, उनखे ज़रूरु पढ़ो, लेकिन इन हद ताईं जो तव्हांजी ज़रूरत पूरी थिए। बाक़ी जेका तव्हांजी तहक़ीक़ आहे, जेका तव्हांजी नवाणा जेकियूं बि शयूं आहिनि, उहे तव्हां जूं पंहिंजे ॿोलीअ जे ज़रिए हुजणु खपनि, तॾहिं वञी कामयाबी थींदी, वरना कामयाबी न आहे। उनखां पोइ ॿियो आहे एतमाद। हाणे इन माण्हू वटि आहे छा शागिर्द जेको ॿाहिरि निकिर, हिकिड़ो अथसि ॿोली, ॿियो एतमाद। एतमाद छा ते अथसि? ॿोलीअ ते, ॻाल्हाइण ते? ॿियो त अथसि कुझु कोन न, पंहिंजे ॿोलीअ ते एतमाद अथसि। उनजे बुनियाद ते जेको ॻाल्हाए थो, ॿी शइ अथसि ई कोन। जेका अॻिते तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो, जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उनमें हिकिड़ी टीं शइ बि आहे, उहा असां वटि कोन्हे का। ऐं हिन जो एतमाद सॼो छा थिए आहे? ॿोलीअ ते। जॾहिं ॿोलीअ ते एतमाद आहे त पोइ नतीजो इहो थो निकिरे त जेके बि इन निज़ाम मां ॿाहिरि निकिरनि था उहे सभु खाइनि था सिर्फ़ु ॿोलीअ जे ज़रिए। तव्हांजो सियासतदान सिर्फ़ु ज़बान, तव्हांजी अफ़सरशाही सिर्फ़ु ज़बान, असांजी मज़हबी सिर्फ़ु ज़बान, असां सभु ज़बान जो था खाऊं, ॿी काई शइ असां वटि कोन्हे का। एतमाद छा थिए आहे? ज़बान ते ॻाल्हाइण ते, बसि। टीं शइ आहे ई कोन जेका बुनियादी तौरु हुजणु खपे। इन करे असां जो एतमाद सिर्फ़ु ॿोलीअ ते आहे, ॻाल्हाइण ते आहे। इन करे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़बान जो खाऊं था। जेको बि घणा ॻाल्हाओ आहे उनजो मक़ाम आहे असांजे मुआशिरे में, ऐं जेको बि घटि ॻाल्हाइण वारो आहे चवंदा हिनखे कुझु कोन थो अचे। हिकिड़ी ॻाल्हि, नतीजो इहो निकितो जो असां वटि जेके माण्हू आहिनि जेके इन मां निकिरनि था उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻाल्हाइण उन्हनि खे अचे थो, ॿी काई शइ कोन थी अचे। नंबर ॿ, इन वटि पंहिंजो दिमाग़ु कोन्हे, तंहिंजे करे छा आहे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मग़रब जी कापी थो करे। जंहिं वटि ज़हन न हूंदो आहे कापी कंदो, ॿियो छा कंदो? ऐं असां अहिड़े नमूने सां कापी कयूं था अंधा थी, जो सम्झ ई कोन थी अचे असांखे। मिसाल तौरु, ही लाड़काणे जे गर्मीअ में अगरि को अमेरिका जो हिते माण्हू अचे त रोड ते छा छा पाए घुमंदो? अगरि हुनखे आज़ादी न मिले त चढ़ी पाए घुमंदो, गंजी ऐं चढ़ी। वह हुते मौसम बि आहे, हुते थधी मौसम आहे, तंहिंजे करे हू पंहिंजे उन मौसम जे मुताबिक़ कपिड़ा थो पाए। हिते जेकॾहिं इहो साॻियो माण्हू अचे त हिते जे चढ़ी पाए घुमे, लेकिन हिते असां हुननि जी कापी करे चऊं था भाउ जेको बि असांजे निज़ाम में अचे उहो हिते बंदि करे टाई पाए घुमे। बाबा, टाई हुतां जी ज़रूरत आहे, इन करे त हुते हवा थधी आहे, ताकी जेको आहे उहो पंहिंजो गलो बंदि करे, ताकी हवा जेका आहे उहा थधी अंदरि न वञे, पंहिंजो पाण खे बचाए। हुते हवा वञे त नुक़सानु आहे, हिते हवा न वञे त नुक़सानु आहे। पर असांजो कापी आ तो अगर असें कापी करनी है बाबा उते छा है उते जे आज कम त मौसम थदी आ ते अगर उते छा खपे जिस्म के टाइट खपे ताकि हवा अचन जी जगह जो का वो रहे ही न ते अगर पेंट एड़े किस्म जो टाइट छ हते छा है हते आ गर्मी गर्मी में ता छा छा खपे गर्मी में खपे हवा 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 खपे त ता के लिबास खुलियल खपे लेकिन ना असा जे त कापी करण वाला हूं जहानत आही कोन तने कर हते ब जो का जींस जा इंतहाई सख्त टाइट पाए घुमंदा से छा था करण चाहो ता जी मौसम इन जे खिलाफ आ हते थदा तने कर जो का लांग बूट जे का वडा जोराब पाए ता घुमन जरूरत हो तो जी हते ब असा दिसौं था जे के उतों जा घणा वधिक मारियल लांग बूट अरे वो हिते जो का चप्पल पाने की जरूरत है वहा भी जो का या जंगे चे कहन वारी ताके हवा लगे पेरन के मां ये जिंदगी जा बिल्कुल सादा मिसाल इन करे ना तो बाकी शायद असा इदारन में बेन जान ते जो का है शयो को के मालूम हो जन ना हो जन ये सा बिल्डिंग ठायो ता मगरिब दुनिया में चाहे मगरिब दुनिया में थदा उनके बाहर जो उस खपे गर्मी खपे तने करे भित जो का सनी कटम ता ताकि बाहर जी उस जका है गर्मी जका है वह अंदर अचे असा वट छा है असा वट बाहर गर्मी है असा के अंदर थद खपे असा छा ता कोई असा जो का सनड़ी है जके भित कड़ी छे सब बाहर जी गर्मी ही आहे छा आखर सिर्फ कापी जो ता असा के नो बोली बोली को पोचार नो एतमाद शय आही को ना अंदर खाली आ तो बाहर वठंदा जे कापी बगैर जो का सोचे समझे जे लतीफो बाय तो जो का सिविल इंजीनियर जो कागड़ो वियो तो जो का के जो का उन जाए ते वनी चई बाबा जो का सिरू जे केन ओए पानी में वजो उन जो सिरू वो जवाब लिखियो पियो वो सिरू विधा हो जो का बा मोटी आया बाबा तो का वई वाली जो का गरी सिरू गरी के जो तो कच्चू सिरू जो पानी में जम वो कापी जो नतीजो यो आ कड़ी शे खपे थी इन मान निकरण जे लाए शे जका खपे थी उ असा के जो को तरक्की याफ्ता मुल्कन में आहे उते दिसण जी जरूरत आ त केड़ी शे आहे जका असा जे जरूरियत जे मुताबिक असा के फिक्र ऐ सोच दी ब नतीजा ता जे खदमत में हिकड़ो यो आ त सिर्फ ऐ सिर्फ जो को आहे उ गालहण जो असा खाऊ था नंबर ब असा सिर्फ मगरब जी अंधी तकलीद आई कापी कयो था ट्यो नतीजो यो आ त हाने यो मानु जरे बाहर निकतो आ है तनो मकसद छा हुंदो वे गालहया ब छा जला है पांजला जात मकसद सेल्फ सेंटर्ड सेल्फिशनेस खुद गरजी मां मरकज है अने सजी दुनिया जिम्मेदारी मुजी खिदमत करे तेरे कर इदारे के चौदह पगार वधा ही वध वो पूरो न पौधो तो वरी जे असा जो अजकल जो का मुआशरो हले तो चे विवाद असा इदारे को पगार इन जे लाय था वठो तो कम न कयो ए कम करण जी वरी रिश्वत बेन को वठो इदारे को पैसा वठंदा इन करे तो असा कम न कंदा से ए कम कंदा से तो पो सेल्फ सेंटर्ड इंसान सब मुझे लाए दुनिया मुझे लाया सज मुझे लाए चंड मुझे लाए मुल्क मुझे लाए आवाम भी मुझे लाए सब बजट मुझे लाए मां खुद गरज इंसान पे ठायो सा सेल्फ सेंटर्ड सेल्फिश नंबर ब कॉपी करण वाला पे ठायो बार को कॉपी कंदो हो जी नंबर 3 असा एड़ा इंसान पे जो का तालीम जे निजाम में पैदा कयो जे सिर्फ सिर्फ जुबान हलाए जानन ता बे कुछ कम तो ही असा जे निजाम जो ए तालीम जे निजाम जो नतीजो आ शय केड़ी खपे थी जो इन मा असा के निजात मिले पहरी शय जका जे भी तरक्की याफ्ता मुल्क में दिसो उन में ता के निजाम जे हवाले सा तालीम जे निजाम जे हवाले सा टे शय मिलंदो ब न मिलंदी बोली न में कोई शक कोने त बोली लाज़मी आ समझण समझाण जो जरियो बोली आ लेकिन बी शय जका है उहा एतमाद खा अग में उहा है ज़हानत बार जहीन तो हुए पांजे दिमाग थे तो इस्तेमाल करे दिसे तो सही तो सिरू पक्यू हुन या कच्चू हुन पो उन मुताबिक करे ॾिसे सही हितां जी मौसम कहिड़ी आहे पोइ उनजे मुताबिक़ टाइम टेबल जेको आहे ऑफिस जो ठाहे न सुबुह जो सवेर या देरि सां ॾिसे सही त मौसम कहिड़ी आहे त पोइ डिज़ाइनिंग इमारतुनि जी उनजे मुताबिक़ करे न ज़हानत खपे थी। जेसि ताईं असांजे तालीमी निज़ाम में ज़हानत जो कोई निज़ाम न हूंदो जो हिन ॿार खे अकल अलाह ॾिनो आहे ज़हन अलाह ॾिनो आहे लेकिन इन ज़हन जी पालना खपे थी इन अकल जी पालना खपे थी पालींदो केरु इहो निज़ाम ऐं सिस्टम इन ज़हानत जे लाइ छा कमु ईंदो आहे कहिड़ी शइ आहे जेका इंसान जे ॿार जे अंदरि ज़हानत पैदा करे जंहिंखे असां वटि सभिनी खां चयो वेंदो आहे बाबा इहो त जिन सब्जेक्ट आहे उहा आहे तव्हांजी मैथमेटिक्स मैथमेटिक्स आहे जेका इंसान जे अंदरि ज़हानत पैदा करे थी। जंहिं बि तव्हां दुनिया में वञो त उते ॿियनि सां गॾो गॾु जेके अक्सर ओलंपिक थियनि था मुक़ाबला पाण में सभिनी खां वधीक मैथमेटिक में थींदा। अगरि मुल्क में तव्हांखे निज़ाम सुधारणो आहे तालीम जो ॿ शयूं लाज़मी ॿोली ऐं मैथमेटिक तव्हांजी ॿोली सिखणु सेखारण जो ज़हानत सम्झण जे लाइ ॿुधे त थो ज़हानत न हुजे सम्झंदो छा ॻाल्हाए त थो ज़हानत अथसि कोन त बग़ैर माना जे अल्फाज़ पियो इस्तेमालु कंदो बेमाना अल्फाज़ जीअं असांजी शायरी आहे बेमाना मफ़ूम आहे कोन खिड़की खे खड़कने से खड़कता है खड़क सिंह खड़क सिंह खे खड़कने से खड़कती है खिड़की खड़खड़ सभु आहे शहर बि आहे माना मफ़ूम आहे कोन लफ़्ज़ हिन में खड़खड़ सभु आहे लेकिन माना मफ़ूम आहे कोन ॿोली आहे मफ़ूम आहे कोन हू अॻियो ॻाल्हाए थो हू अलाए छा थो ॻाल्हाए मां अलाए छा थो सम्झो असां दीनी मज़हबी वेठा आहियूं इरफान में हिकिड़ो जुमिलो आहे हाणे इरफान जी जेका तौहीद शनासी आहे उहो पंहिंजे क़िस्म जी आहे पंहिंजा हुनजा इस्तलाह आहिनि उनजो हिकिड़ो जुमिलो आहे उहो जुमिलो इहो आहे त मखलूक ख़ुदा बि नाहे ख़ुदा खां जुदा बि नाहे हुनजो हिकिड़ो मफ़ूम आहे पूरी थ्यूरीअ खां पोइ नतीजो आहे हुनजो ऐं चवंदा इहो अहिड़ो मफ़ूम आहे जेको तौहीद इरफान जी दुनिया खां वधीक इन खां को मुश्किल मसइलो आहे ई कोन दुनिया में दुनिया जो सभिनी खां मुश्किल तरीन मसइलो आहे हिनखे सही नमूने सां सम्झण जे लाइ हाणे जुमिलो जेको अची वियो असांखे मूं जहिड़े माण्हूअ खे हाणे जेको आहे उहो मां जेको आहे इस्तेमालु कयां थो मेंबर ते वेही बाबा अली ख़ुदा बि नाहे ख़ुदा खां जुदा बि नाहे उहो सम्झण वारो छा थो सम्झे मलंग हेठि उहो छा सम्झो मूंखे ई थ्यूरी ख़बर न आहे त केतिरी थ्यूरी खां पोइ इहो जुमिलो हुन अदा कयो आहे उहो अॻियो कथो सम्झंदो त मतिलबु छा आहे हिनजो अलाए छा मां छा थी वियो हलियो जॾहिं त इहा का फज़ीलत आहे ई कोन बाबा इहो सिर्फ़ु अली अलाए सलाम लाइ सॼी मखलूक जे लाइ काइनात पूरीअ जे लाइ जेको बि वजूदु आहे ख़ुदा खां जुदा न आहे ख़ुदा न आहे इहो हिकिड़ो थ्यूरी आहे तंहिंजे करे छा आहे जेकॾहिं मां ज़हीन न आहियां त अगरि ॿोली ॿुधंदुसि त हिकु जो ॿियो सम्झंदुसि ज़हानत न आहे त घण ॻाल्हाऊं थी वेंदुसि हलियो माना मफ़ूम हूंदी कोन ज़हानत लाज़मी आहे ऐं जेके छाजे ज़रिए थी अचे नंबर वन मैथमेटिक जे ज़रिए ऐं मैथमेटिक सां वटि सभिनी खां जिन सब्जेक्ट आहे जीअं अर्ज़ु कयुमि त ॿोली जो पंहिंजो तरीक़ो आहे उन सां न सम्झाईंदो कोन थींदी ईअं मैथमेटिक बि पढ़ाइण जो पंहिंजो तरीक़ो आहे असां वटि सिर्फ़ु उहे उस्ताद बणाया था वञनि मैथमेटिक में जिन मैथमेटिक पढ़ी आहे वधि में वधि पढ़ाइण जो तरीक़ो कोन सिखियो आहे पढ़ाइण जो तरीक़ो मैथमेटिक जो बाक़ाइदा हिकिड़ो सब्जेक्ट आहे यूनिवर्सिटी में वञो त मैथमेटिक एजुकेशन पूरो अलहदा सब्जेक्ट आहे असां वटि मैथमेटिक थोरी अचे थी लेकिन पढ़ाई बि कीअं उहा कोन थी अचे जीअं त असां वटि जेको आहे ॿोली एतमाद आयो ज़हानत आहे ई कोन मैथमेटिक सम्झायो उहो त करे थो माण्हू रटो रटो मैथमेटिक में हलंदो ई कोन फिज़िक्स में त हली वेंदो केमिस्ट्रीअ में बि हली वेंदो बायोलॉजी में बि हली वेंदो सोशियोलॉजी में बि हली वेंदो मैथमेटिक में कोन हलंदो हिकिड़ो मिसाल ते सादो मिसाल बिल्कुलु असां अंग था सेखारियूं अंगनि खां मैथमेटिक्स शुरू थी थिए बोर्ड ते लिखूं था हिकु हीअं ॿार खे चओ त इहो ॾिसु हिकु आहे ॿार जेको हीअं लिखियो पियो आहे इहो हिकु आहे ॿ कीअं आहिनि ॿ हीअं आहिनि हीअं जेको लिखिबो आहे इहो ॿ आहे इहो हिकु ऐं ॿ आहे इहो त हुनजो निशानी आहे हिकु छा आहे ॿ छा आहे कॾहिं कॾहिं उनजे साम्हूं पेंसिलूं ठहियल हूंदियूं हीअं हिकिड़ी या ॿ लेकिन असां चवंदा इहे मिड़ई ॿार खे जेको आहे रंगीनी ॾेखारण जे लाइ न बाबा असुल त इहो ई सेखारण जे लाइ आहे हिकु इहो न आहे जेको हीअं लिखियो पियो आहे हिकु ही आहे ॿ इहो न आहे जेको हीअं लिखियो पियो आहे ॿ ही आहे हाणे हुन हीउ सेखारियो ई कोन ही जो आयो त मैथमेटिक रटो थी वियो हुयो मैथमेटिक रटो हलंदो ई कोन्हे को तंहिंजे करे असां जेके पैदा पिया कयूं छा पिया पैदा कयूं ज़बान जा शहनशाह एतमाद जा बादशाह लेकिन ज़हानत खां पाक बल्कि पाक कनि पाक तंहिंजे करे नतीजो असांजो इहो आहे जेको असां वटि अचे थो हिकिड़ो जुमिलो हिन में जेको अर्ज़ु करे अॻिते जेको आहे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो मुख़्तसिर जेको आहे ॻाल्हि कयां चाहे त जेको गर्मी बि आहे जेको आहे मां बि एतिरो शायदि न बयानु करे सघां तव्हां बि शायदि जेको आहे एतिरो देरि न ॿुधी सघो हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते जेका बि नवाण थींदी आहे इनोवेशन थींदो आहे नओ आवरी थींदी आहे उहा थींदी ज़हानत जे ज़रिए ज़हानत न हूंदी त कापी कापी हूंदी तव्हां मुल्क जा वॾे खां वॾा सरबराह ॾिसो सभु छा आहे कापी आहे वॾा खां वॾा ऑफिसर ॾिसो सभु छा आहे कापी आहे मैथमेटिक हुनजा मुख़्तलिफ़ जेके कॉम्पोनेंट मैथमेटिक तव्हांजी अलजबरा तव्हांजी जामेट्री तव्हांजी ट्रिग्नामेट्री इहे सभु शयूं जेके आहिनि उहे अगरि इंसानु चङे नमूने सां सम्झे त इंसान जो ज़हन मथे थो थिए हता के अगरि तव्हां इरफ़ानियात में वञी ऐं तौहीद जी हक़ीक़त सम्झणु चाहियो था त घटि में घटि अॻु में तव्हांखे जामेट्री पढ़णी पवंदी जामेट्री पढ़ण खां सवाइ तव्हांखे न सम्झ में ईंदो इरफ़ान मामूली मिसाल ॾियां थो मुंहिंजे हालांकि मौज़ू न आहे लेकिन तवजो ॾियण जे लाइ इन करे त दीन में बि ज़हानत खपे थी ज़हानत सिर्फ़ु दुनिया में नथी खपे दीन में बि ज़हानत खपे थी वरना अगरि ज़हानत न हुजे त पोइ छा थो थिए पोइ असां रटो लॻाए जीअं चयूं त मखलूक ख़ुदा बि न आहे ख़ुदा खां जुदा बि न आहे चई त वञूं था रटो पर पाण था सम्झूं हुनखां अॻियो थो सम्झे जामेट्री आहे जामेट्री में हिकिड़ी शइ आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं लाइन 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 छा आहे सादी ॿोलीअ में इन में ड्रेग आहे वेकर अथसि ई कोन न को उनाही अथसि असां जेके मादी शइ ॾिसंदासीं ड्रेग वेकर उनाही टई शयूं अथसि लाइन हिकिड़ असां ठाहीसीं उन मां छा आहे ड्रेग अथसि वेकर ई उनाही कढी छॾियोसीं ज़हन छा थो करे